कोल्हापूरचे दिवस। पाटकर हायस्कूलमधून 11वी झाल्यावर रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजातून मी प्री डिग्री पास झालो। रत्नागिरीला तेव्हा मी माझे काका दत्तोपंतांकडेच राहत असे। त्यावेळी सुमनचं लग्न प्राध्यापक भडभडेंशी झालेलं होतं। ते माझे सर्वात मोठे मेवणे MSc बायोकेमिस्ट्री शिकलेले होते आणि प्रथम कंदारला प्राध्यापक होते। तेथून ते उस्मानाबादला गेले, पुढे इचलकरंजीला काही वर्षे राहून कोल्हापूरला हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून ते निवृत्त झाले। ते उस्मानाबादला असताना त्यांनी मला पुढच्या शिक्षणासाठी तिथे बोलावलं। ते म्हणाले की येथे तुला माझं मार्गदर्शनही मिळेल, तुला आमची मदत होईल आणि आम्हाला तुझी। आम्ही येथे दोघंच आहोत, आता घरात लहान मुलंही आहे। तू घरातलाच असल्यामुळे आम्हालाही वेळप्रसंगी आधार होईल। त्यावेळी आमचा भाचा प्रसाद याचा नुकताच जन्म झाला होता, म्हणून मी इंटर सायन्ससाठी उस्मानाबादला गेलो। पुढे मेरिटप्रमाणे मला औरंगाबादला इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळाला। मी हॉस्टेलमध्ये राहायचो आणि मेसमधलं जेवण, त्यामुळे तिथे माझी प्रकृती अनेक वेळा बिघडली। पित्ताचा प्रचंड त्रास, उलट्या व्हायच्या, लिव्हरचा त्रास झाला। हॉटेलमधलं अन्न हे घरच्या अन्नासारखं मायेनं शिजवलेलं नसतं, तर पूर्णपणे बेफिकिरीने ते तयार केलेलं असतं। भात फुगावा म्हणून सोडा घालणे वगैरे हॉटेलात करतात। सतत 4-5 वर्षे ते कदन्न खाल्ल्यामुळे माझ्या तब्येतीने वारंवार त्रास दिला। 1-2 वर्षे परीक्षाही बुडली। त्या कदन्नाचे दुष्परिणाम मी अजूनही भोगतोय आणि म्हणून माझं नेहमी म्हणणं असतं की बाहेरचं शक्यतो खाऊ नका। इंजिनिअरिंग कॉलेजच्या दिवसात एकदा सुट्टीतही मला आजारपणाने गाठले होते। 1965-66 साली मी औरंगाबादहून दिवाळीला घरी आलो होतो। तिथे अचानक रामकाका, आमचे 4 नंबरचे काका, आणि प्रभाकर काकाही, आमचे 6 नंबरचे काका, रत्नागिरीहून आले होते। प्रभाकर काका म्हणाले, माझ्याबरोबर 2 दिवस रत्नागिरीला चल, जाताना खानूलाही उतरू। त्यानुसार 1 दिवस खानूला राहून आम्ही रत्नागिरीला प्रभाकर काकांनी जे स्वतंत्र वेगळे बिराड खालच्या आळीत केले होते तिथे आलो। तत्पूर्वी खानूला 1950-51 साली, म्हणजे फार लहानपणी मी गेलो होतो। रत्नागिरीला मला पॅराटायफॉईड झाला, आपला मृत्यू अगदी समीप आलाय असंच मला वाटलं। मी डॉक्टरांना म्हटलं सुद्धा की मी आता निघालो, आईवडिलांचं सांत्वन तुम्हीच करा, आणि मी गुंगीत गेलो। गुंगीतच मला वेगवेगळे भास होत होते, यम आलाय, समोर रेडाही उभा आहे। मी गुंगीतच काकांना बोलायचो की तो बघा यम आलाय, मी आता जातो वगैरे वगैरे। काका घाबरले, त्यांनी नानांकडे तार करून कळवले। नाना आई रत्नागिरीला आली। या गुंगीतच एकदा श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची भगव्या कपड्यातील तेजस्वी मूर्ती माझ्यासमोर उभी आहे असे मला दिसले। त्यांच्या हातात धूपदान होते आणि त्यातील अग्नीवरून वर उठणारा धुराचा लोट ते माझ्या दिशेने वारित होते। माणसाचं मन विलक्षण असतं। माझ्या मनात त्यावेळी काय विचार यावा, तर हे संन्यासी आणि अग्नीला कसा काय स्पर्श केला। आणि मग मी त्यातून बराही झालो, पण तेथून पुढे मी नातेवाईकांकडे फारसा गेलो नाही, कारण गेलं की आजारपण ठरलेलं आणि त्याचा त्रास आपण जाऊ तेथे होतो। मी इंजिनिअरिंग कॉलेजात असताना एकदा स्वप्नात एक अक्राळ विक्राळ पुरुष आला आणि मला म्हणाला, मी तुला मूठ मारतो। तेव्हा त्याचा तो अवतार पाहून जराही विचलित न होता मी त्याला सांगितले, हिम्मत असेल तर तू माझ्या सद्गुरूंना हे सांग आणि मग तो प्रयोग माझ्यावर करून पहा। दुसरं एक स्वप्न मला खूप लहानपणापासून, ते अगदी मी मंदिरात 76 साली राहायला येईपर्यंत अधूनमधून कधीतरी पडायचं। मोठं थोरलं दाट जंगल, मी जंगलातून जात असताना मध्येच एक दरी लागते। ती दरी पार कशी करावी अशा विचारात असतो तेवढ्यात मला एक पूल दिसतो, दोरखंड बांबू वगैरेंनी बनवलेला डुगुडुगू हलणारा पूल, पुलाखाली मोठी दरी, व त्या पुलावरून एक एक पाऊल टाकत मी पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. मी साधारण मध्यावर असताना करकर आवाज करीत तो पूल तुटतो आणि मी खालच्या खोल दरीत कोसळतो. मला काही इजा होत नाही, परंतु मी पडलोय तेथे आजूबाजूला नागच नाग वेटोळ्या वेटोळ्यांनी पसरलेले असतात. त्या नागांच्या बुळबुळीत किळसवाण्या संथ हालचाली अंगावर भीतीचे शहारे आणीत. चहूकडे नागच नाग, जणू मी पाताळात नागलोकात आलोय. मला येथून दूर स्वच्छ प्रकाशमान प्रदेशात जायचंय, पण मी हलूच शकत नाही, कारण माझ्या पायांना नागांनी वेटोळी घातली आहेत. माझे हात नागांनी जखडून टाकलेत. माझ्या मानेवर पाठीवर नागांचा थंड गिळगिळीत स्पर्श जाणवतोय. या भयानक जागेपासून दूर जाण्यासाठी मला शरीरावर पडलेले हे थंडगार विळखे, ही बंधनं तोडून टाकायची आहेत. म्हणून मी सर्व शक्तीनिशी झगडतोय. माझे सर्वांग घामाने चिंब भिजले, श्वास कोंडत आलाय. मी हातपाय झाडण्याचा व्यर्थ प्रयत्न करतोय, मी घुसमटतोय. एवढ्यात मला जाग यायची. मी घामाने भिजून गेलेलो असायचो. जाग आल्यावर मी अंतरुणाच्या आसपास बॅटरीने तपासून नाग प्रत्यक्षात नाही ना याची खात्री करून मग झोपायचो. तेव्हा मी मच्छरदाणीशिवाय झोपत नसे. मच्छरदाणी गादीखाली चांगली खोचून घ्यायची. मच्छरदाणीत बॅटरी ही उशाशी ठेवायची याची खबरदारी मी घेत असे. कुठे नातेवाईकांकडे गेलो तरी बरोबर मच्छरदाणी असायचीच. मात्र या मंदिरात आल्यापासून एकदाही ते स्वप्न पुन्हा पडले नाही. महाराजांना एकदा त्या स्वप्नाबद्दल विचारले, पण महाराज खुशीत असले तर अशा विषयावर बोलायचे, नाहीतर म्हणायचे, तुमचा तुम्ही अभ्यास करा, उत्तर शोधून काढा, तुम्हाला सगळे आयते पाहिजे. मला वाटते की माझ्यावर येणाऱ्या संकटाच्या त्या पूर्वसूचना होत्या. महाराजांच्या छायाछत्राखाली आल्यावरच ही स्वप्ने बंद झाली ही वस्तुस्थिती आहे. इंजिनियर झाल्यावर वडील मला PG खेर या तत्कालीन नगरविकास मंत्र्यांकडे भेटायला घेऊन गेले. हे PG खेर स्वातंत्र्याच्या चळवळीच्या दिवसांमध्ये भूमिगत राहून चळवळ करीत होते. त्यावेळी ते तब्बल 3 वर्षे आमच्या घरीच आश्रय घेऊन राहत होते. आता नानाच मामलेदार आणि भूमिगत स्वातंत्र्यवीर त्यांच्या घरात असेल असा संशय तरी कोणाला येईल का? त्यामुळे त्यांना अटक झाली नाही. पुढे खेरांच्या मुलीचं लग्न माझा आत्तेभाऊ श्रीकांत देसाई याचे बरोबर झालं. तसे नातेसंबंध अधिक दृढ झाले. त्यामुळे आम्ही गेल्यावर खेर साहेबांनी आमचं चांगलं आगत स्वागत केलं. ते म्हणाले, आता तू इंजिनियर झालायस तर नोकरी करण्याऐवजी कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे घे, मी तुला भांडवलासाठी काही पैसे देतो. इथे मुंबईतच राहण्याची व्यवस्था कर, तुला भरपूर कॉन्ट्रॅक्ट्स मिळतील असं मी पाहिन. मी आपलं स्पष्टपणे त्यांना सांगितलं की धंदा करण्याची कुवत माझ्यात नाही, नोकरी हीच मला बरी जमेल. आज मी आपणाकडून पैसे घेईन आणि धंदा करेन, पण न जमल्यास आपले पैसे बुडतील आणि उगाच आपल्या नातेसंबंधात वितुष्ट येईल, तेव्हा मला सरकारी नोकरीच बरी. मग त्यांनी मला त्यांच्या नगरविकास खात्यात अर्ज करायला सांगितला. वडिलांना त्यांनी विचारले, याला कुठे नेमणूक देऊ? मुंबई पुण्यापेक्षा आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाला कोल्हापूर बरे पडेल म्हणून वडिलांनी कोल्हापूरचे नाव सुचवले आणि 12 ऑगस्ट 1968 रोजी कोल्हापूरच्या नगर नियोजन कार्यालयात मी रुजू झालो. माझ्या जीवनातले विद्यार्थी पर्व संपले आणि कणकवलीहून आम्ही कोल्हापूरला ताराबाई पार्कमध्ये राहायला आलो. मे 1969 धाकट्या सुलभाचे लग्न रमेशराव हेळबेंबरोबर झाले आणि जून 1969 मीही विवाहबद्ध झालो. आपल्या निवृत्तीनंतर दोन मुलींची लग्ने आणि मुलाचं शिक्षण पूर्ण कसं होणार म्हणून वडिलांनी कृष्णाभाऊंजवळ चिंता व्यक्त केली होती. पण त्यांच्यावर सद्गुरूंचा वरदहस्तच होता. सारं काही व्यवस्थित झालं. नानांना तीनही जावई अतिशय चांगले मिळाले. कोणालाही कसलं व्यसन नाही, अगदी चहाचं सुद्धा. सर्वांची सांपत्तिक स्थिती उत्तम. तिघेही सुस्वभावी आणि सुसंस्कार संपन्न. या माझ्या बहिणींपैकी मोठीचं लग्न नानांच्या नोकरीच्या काळातच झालं होतं, त्यामुळे तिने नोकरी वगैरे केलेली नाही. मीनाने मात्र काही वेळा ज्याला लीव वेकन्सी म्हणतात अशा जागांवर अधूनमधून नोकरी केली. मात्र धाकट्या सुलभाने माझ्या शिक्षणाच्या अखेरच्या काळात केलेल्या नोकरीमुळे माझं शिक्षण निर्वेधपणे पार पडलं. अन्यथा शिक्षणासाठी कोणापुढे तरी याचना करावी लागली असती हे नक्की. नानांचे मोठे जावई श्रीकृष्ण भडभडे हे बायोकेमिस्ट्रीचे प्रोफेसर होते. त्यांचा मुलगा दंतवैद्य आहे. त्यांच्या दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत आणि भडभडे दाम्पत्य कोल्हापूरला निवृत्ती पश्चात शांत आणि समाधानी जीवन जगत आहेत. डॉक्टर माधवराव पेंढारकर हे नानांचे दोन नंबरचे जावई. साताऱ्याला त्यांचा सुस्थापित वैद्यकीय व्यवसाय आहे. त्यांनी स्वतःचं हॉस्पिटल उभारलं आहे. सद्गुरू श्री नाना महाराज बर्वे या पेंढारकरांकडे जात असत. माधवरावांचे आजोबा मोठे ज्ञानी पुरुष होते आणि त्यांच्या पुण्याईने पेंढारकर कुटुंबियांची भरभराटच होईल असे नाना महाराज नेहमी म्हणत असत. नानांचे सर्वात धाकटे जावई रमेशराव हळबे हे बँकेत अधिकारी होते. निवृत्तीनंतर पत्नी मुलांसह पुण्याला स्थायिक झालेले आहेत. या तीनही मेवण्यांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध होते आणि आहेत. मात्र महाराजांकडे पुण्याला कायम वास्तव्याला आल्यापासून माझं नातेवाईकांकडे जाणं येणं कमी कमी होत गेलं. परंतु अजूनही आम्ही कार्यप्रसंगी भेटत असतोच. मी 9 जून 1969 रोजी कोल्हापूर येथे विवाहबद्ध झालो. माझे सासरे रामचंद्र विठ्ठल घाटे हे मूळचे धारवाडचे. धारवाडला मदियाळात त्यांचं वडिलोपार्जित घर आहे. तेथे त्यांचे भाऊ राहतात. म्हणून त्यांनी महिशी रोडवर केळकर कंपाऊंडमध्ये एक घर घेतलं होतं. तिथे ते 15-20 वर्ष राहत होते. त्यानंतर त्यांनी एक 20 गुंठ्यांचा प्लॉट समोरच घेतला आणि ते तेथे स्वतःचे घर बांधून राहिले. लग्नानंतर आम्ही अंबाबाईच्या देवळात गेलो होतो. मी देवळातच अंबाबाईच्या साक्षीने संसाराविषयीच्या माझ्या कल्पना अपेक्षा पत्नीच्या कानी घातल्या. मी तिला सांगितलं, आपण आहे त्यात आपला चरितार्थ चालवायचा, कोणाकडे याचना करायची नाही. घरात पोह्यावर घालायला लिंबू नसेल, अगर कोथिंबीर नसेल, तर ती कोणाकडून मागून आणायची नाही. वेळप्रसंगी पोहे पाण्यात भिजवूनही खाण्याची तयारी हवी. कोणाकडून उधार मागायचं नाही, कर्ज घ्यायचं नाही, कोणाला जामीन राहायचं नाही. पत्नीही म्हणाली की आपण चिमण्या पाखरं करता तसा संसार करायचा नाही. आपण काहीतरी असं करू की लोकांनी कौतुकानं पाहिलं पाहिजे. आणि नंतर ते तसंच झालं. ती माझा संसार सांभाळीत मुंबईला आणि मी येथे. मात्र ती कुठे कमी पडली नाही. मी तेथे नसतानाही साऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या तिने समर्थपणे सांभाळल्या. तिने माझ्या आईवडिलांकडे कधी दुर्लक्ष केले नाही. त्यांना त्यांच्या वार्धक्यात सांभाळलं, मुलांना वाढवलं, त्यांच्यावर संस्कार केले, त्यांना शिस्त लावली, त्यांना कष्ट करायला शिकवलं. आमचा मुलगा कमलेश थोडा बुजरा भित्र्या स्वभावाचा होता. आज तो जगभर आपल्या नोकरीच्या निमित्ताने आत्मविश्वासपूर्वक फिरत असतो. हा आत्मविश्वास तिने जागवला. अर्थात तिच्या पाठीशी माझे सद्गुरू ठाम उभे आहेत या तिच्या विश्वासानेच तिला हे सर्व करण्याचे बळ दिले. अन्य नातेवाईकांकडे माझे फारसे जाणे झाले नाही. तसेच धारवाडलाही मला फार वेळा जाता आलं नाही. मात्र माझ्या 2 भेटी अगदी ठळकपणे आठवतात. लग्नानंतर पहिल्याच वर्षी दिवाळ सणासाठी मी धारवाडला गेलो. तेव्हा जावयासाठी काय करू काय नको असं आमच्या सासऱ्यांना वाटत होतं. त्यांचे गुरु ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर कन्नड साहित्यिक व्ही सी बेंद्रे यांना भेटायला ते मला घेऊन गेले. गुरूंच्या पाया पडायला जावयांना घेऊन आलोय असं त्यांनी कौतुकाने बेंद्रे यांना सांगितले. तेथे आमचा चांगला आदर सत्कार झाला. आम्ही तेथे तब्बल 3-3.5 तास गप्पा मारीत होतो. आमची तत्वज्ञान, मराठी साहित्य इत्यादी विषयांवर बरीच चर्चा झाली. शेवटी ओम या अक्षरावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ते एक तासभर बोलत होते. दुसऱ्या दिवशी धारवाडच्या दत्त मंदिरात राहणाऱ्या भालचंद्र शास्त्री उप्पन बेटीकर या विद्वान गृहस्थांना भेटायला आम्ही गेलो. या भालचंद्र शास्त्रींचं स्वतःचं पंचांग आहे. त्यांचे वडील नारायण महाराज केडगावकर यांच्याकडे शास्त्री म्हणून होते. त्यांचे आजोबा गोंदवलेकर महाराजांकडे शास्त्री होते. भालचंद्र शास्त्री अध्यात्मातील अधिकारी पुरुष. मलाही अध्यात्माची गोडी होतीच, त्यामुळे आमची प्रदीर्घ चर्चा झाली आणि ती आम्हा दोघांनाही आनंददायी ठरली. दुसरी भेट आठवते ती सासऱ्यांच्या मृत्यूपूर्वी 1 वर्ष आम्ही धारवाडला गेलो होतो तेव्हाची. आमच्या सासऱ्यांना अण्णा म्हणत. त्यांचे माझ्यावर विशेष प्रेम होते. मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं असूनही नोकरी सोडून अध्यात्माकडे वळलो याचं त्यांना फार कौतुक. तर या भेटीच्या वेळी त्यांनी मला मृगाजीनावर बसवलं, गळ्यात पुष्पहार घातला आणि रुद्राक्षांची 108 मण्यांची माळ माझ्या गळ्यात घातली आणि भरल्या अंतःकरणाने म्हणाले, हे सगळं वेगळं आहे, आमच्या घराण्याचं भाग्य थोर. आमच्या सासऱ्यांना अध्यात्माविषयी ओढ होती. त्याचप्रमाणे आमच्या सासूबाईंच्या माहेरीही चांगला वारसा चालत आलेला आहे. त्यांचे माहेरचे आडनाव नानिवडेकर. माधवनगरला त्यांचे घर आहे. आमच्या सासूबाईंचे वडील 107 वर्षांचे होऊन वारले. अक्कलकोट स्वामींचे एक शिष्य श्रीकृष्ण सरस्वती हे कोल्हापूरला कुंभार गल्लीत राहत. त्यांचे अनुग्रहित शिष्य नीलकंठ सरस्वती हे फार अधिकारी सत्पुरुष होते. त्यांची आमच्या सासूबाईंच्या आईवडिलांनी 12 वर्षे सेवा केली होती. आमच्या सासूबाईंचा जन्म झाला तेव्हा नीलकंठ सरस्वती यांनी सांगितलं होतं की तिच्या पोटी जन्म घेणारी मुलं फार मोठी होती. तसा आमच्या मातोश्रींचाही त्यांच्या माहेरच्या दत्त मंदिरातून अक्कलकोट स्वामीशी संबंध पोहोचतो. आमच्या सुनबाईंचे माहेरचे आडनाव साधले. अक्कलकोट स्वामींसमोर पुराण सांगणारे बावडेकर पुराणिक हे माणगावचे साधलेच. माझी एक मेहुणी कुमारी नलू, माझ्या पत्नीची सर्वात धाकटी बहीण, ही प्रकृतीने फार अशक्त आणि कृश शरीर यष्टीची होती. माझे सासरे अण्णासाहेब घाटे तिला घेऊन श्री दिगंबरदास महाराजांकडे आले होते. दर्शन झाल्यावर त्यांनी महाराजांना विचारले की तिचे पुढे कसे होणार. महाराज म्हणाले की तिचा संबंध चिमडशी आहे, तेथील तीर्थात तिला स्नान करायला सांगा, म्हणजे सर्व काही ठीक होईल. अण्णांनी त्याप्रमाणे नंतर तिला चिमडला नेऊन आणले आणि सर्व काही व्यवस्थित मार्गी लागले. कोल्हापुरातील संसाराची पहिली 2-3 वर्षे चांगली गेली. मला मुलगी झाली. तिची तब्येत नेमकी महिना अखेरीस थोडी बिघडायची, त्यामुळे महिनाभरात वाचलेले पैसे आजारपणात खर्च होऊन जायचे. आम्ही घरी समजा क्रोसिन लिक्विड दिलं तरी तिला बरं वाटायचं नाही. पण एकदा बालरोगतज्ञ डॉक्टर जोशींकडे तिला नेलं. त्यांची 40 रुपये फी दिली की त्यांनी आमच्या समोरच दिलेल्या क्रोसिनच्या डोसने तिला बरं वाटायचं. माझी पत्नी म्हणायची, आपण त्या डॉक्टरांचे देणे आहोत. तर असा संसार चालू होता. मात्र पुढे 2-3 वर्षे मला चांगल्या लोकांची संगत लाभली नाही. मी कुठेतरी दिशाहीन भरकटेन अशी भीती मलाच वाटू लागली. आणि मग मी गुरुचरित्र वाचनावर माझं सारं ध्यान केंद्रित केलं. 1 दिवसात, 3 दिवसात, 7 दिवसात अशी पारायणं करू लागलो. पहाटे उठून गुरुचरित्राचे वाचन करीत असे आणि मग कपभर दूध घेऊन ऑफिसला जाई. तिथे दिवसभरात पाणीसुद्धा घ्यायचे नाही. पत्नी दुपारी मेहून बोलावून नैवेद्य वगैरे दाखवून त्यांना जेवण वाढीत असे. मी संध्याकाळी घरी आल्यावर नैवेद्याचे ताट जेवत असे. अल्प आहार आणि गुरुचरित्रात सांगितल्याप्रमाणे चटईवर झोपणे मी सुरू केले होते. पुण्याला मी ऑफिसच्या कामानिमित्त अधूनमधून येत असे. 1972 साली असाच एकदा आलो होतो. मंदिरात आलो होतो, दर्शन घेतले, पेटीत अर्पण करण्यासाठी खिशातून पैसे काढले. त्या 2 नोटा 2 रुपयांच्या होत्या. पैकी एक जरा मळलेली जुनी होती, तर दुसरी तिच्यापेक्षा जास्त नवी होती. मी जुनी नोट पेटीत टाकली आणि ध्यानाला बसलो. पण आपण जुनी नोट टाकली हे आपले चुकले हा विचार काही ध्यानात एकाग्रता येऊ देईना. किंबहुना उत्तम ते देवाला अर्पण करण्याऐवजी आपणांजवळ ठेवले हा आपला क्षुद्रपणा झाला या एकाच विचारावर ध्यानात सारखे लक्ष केंद्रित व्हायला लागले. शेवटी मी उठून नवी नोटही पेटीत टाकली. मग वर श्री सद्गुरू दिगंबरदास महाराजांच्या दर्शनाला गेलो. महाराजांनी माझी चौकशी केली, नानांची चौकशी केली, खाणे चहा झालं आणि मी निरोप घेतला. असाच एकदा मी महाराजांना भेटायला आलो होतो. तेव्हा मी बाकावर मांडी घालून बसलो होतो. नाना महाराज बर्वेंनी एकदा मला सांगितले होते, ब्राह्मणांनी पाय सोडून बसू नये तर मांडी घालून बसावे. ते चांगले लक्षात ठेवून मी माझ्या परीने योग्य असा बसलो. तर महाराज म्हणाले, अरे तू पाय वर घेऊन बसलायस, तुझ्या पायाची धूळ बाकाला लागेल, ती धूळ नंतर तेथे बसणाऱ्या माणसाच्या कपड्यांना लागेल, तू पाय खाली सोडून बस. मी मुकाटपणे उठलो आणि खिशातील रुमालाने बाक स्वच्छ करून बसलो. बाजूला बाळासाहेब पानवळकर होते. त्यावेळी मला महाराज म्हणाले की 36 वेळा वाडीला जाऊन संगमावर स्नान कर, तुझे काम होईल. त्याप्रमाणे मी दर शनिवारी नरसोबाच्या वाडीला जायला लागलो. पालखीला जात असे. शंकर विष्णू पुजारी यांच्याकडे रात्री 11-11:30 जाऊन जेवत असे. पहाटे 3:30 उठून संगमावर जाऊन आंघोळ करायची. ओला पंचा नेसून दत्ताच्या पादुकांना 11 प्रदक्षिणा घालायच्या आणि नंतर पुजारींकडे चहा घेऊन 5 कोल्हापूरला परतायचो. 1976 साली माझी बदली पुण्याला झाली. तोपर्यंत मी 8-10 वेळा वाडीला जाऊन आलो. नंतर मानसपूजा करताना मी नरसोबाच्या वाडीला गेलोय आणि संगमावर स्नान केलंय अशी कल्पना करून मानसपूजा करीत असे. माझी ती पूजा दत्तचरणी रुजू झाली असावी, कारण महाराजांनी नंतर मला पुन्हा कधी नरसोबाच्या वाडीला जा असे सांगितले नाही. कोल्हापूरचे आमचे बिराड केळवकर यांच्या घरात होते. हे केळवकर कुटुंब उच्च शिक्षित होते. त्यांचे वडील बॅरिस्टर केळवकर हे महात्मा गांधींबरोबर इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करीत होते. ते दोघे रूम पार्टनर. प्रभाकर केळवकर आपल्या वडिलांविषयी आठवणी सांगायचे. ते सांगायचे की महात्मा गांधी नेहमी जमिनीवर झोपत तर केळवकर कॉटवर झोपत. महात्मा गांधी म्हणायचे, माझ्या देशबांधवांना झोपायला कॉट मिळत नाही, म्हणून मीही कॉटवर झोपत नाही. तेव्हा केळवकर म्हणायचे, माझ्या देशातील सर्व जनतेला कॉटवर झोपायला मिळावे अशी माझी अपेक्षा आहे आणि म्हणूनच मी कॉटवर झोपतो. प्रभाकर केळवकर आणि त्यांची पत्नी यांचा आमच्या कुटुंबावर फार लोभ होता. ते नेहमी म्हणायचे, तुम्हा ब्राह्मण लोकांना कोठेही टाकले, अगदी शेणात टाकले, तरी त्याही परिस्थितीतून तुम्ही सही सलामत बाहेर येणार. ही ब्राह्मणांमध्ये जन्मजात प्रवृत्ती असते आणि ती कोणालाही मोडून काढता येणार नाही. त्यांना 3 मुलगे होते. सर्वात लहान ध्रुव, मधला उद्धव आणि सर्वात मोठा प्रल्हाद. आम्ही त्यांच्याकडे राहायला गेलो तेव्हा ध्रुव 2 वर्षांचा होता. तो सारखा आमच्याकडेच नानांजवळच असायचा. सकाळी 11 महाराष्ट्र टाइम्स आला की हा आजोबा गोष्ट वाचून दाखवा असे म्हणत हजर व्हायचा. त्यांच्याकडून गोष्टी ऐकायचा. नानांना फार सुंदर गोष्टी सांगण्याची कला होतीच. जेवायला नानांबरोबरच एवढेच नव्हे तर रात्री नानांजवळच झोपायचा हट्ट धरायचा. मग रात्री तो झोपल्यावर त्याची आई त्याला घरी न्यायची. नानांना मुलांचा फार लढा होता आणि ही छोटी मुलं हा नानांचा विरंगुळा होता. छोट्यांच्या निरागसपणामुळे नाना त्यांच्यात रमायचे. आमची मुलगी दीप्ती सारखी नानांजवळच असायची, त्यांच्याशी खेळायची, ते तिला फिरवून आणायचे. माझ्या टेंगशावर बस असं तिला म्हणायचे. पेरूच्या झाडावर बसव, या झाडावर बसव, त्या झाडावर बसव, असं त्यांचं सारखं चाललेलं असायचं. त्यांचे नातीबरोबर काढलेले फोटो आजही आमच्या घरात संग्रही आहेत. दीप्तीबरोबर नंतर कमलेशनेही आजोबांचा ताबा घेतला होता. दुपारी हमखास त्यांचा गोष्टीचा फड रंगायचा. कमलेश स्वभावाने भाबडा. त्याला त्याच्या दुर्दैवाने अजूनही मानवी व्यवहारातील छक्केपंजे समजत नाहीत. तेव्हा तर तो अगदी लहान अजाण मुलगा होता. पुण्याला आम्ही 1976 साली मोघ्यांच्या जागेत राहत होतो तेव्हा त्याला नानांनी सांताक्लॉजची गोष्ट सांगितली. कहाण्यातील विश्व आणि वास्तव जग यात फरक करायला तो शिकला नव्हता, त्यामुळे सांताक्लॉज खरोखरच आहे असा त्याचा विश्वास होता. म्हणून तो विचारायचा की आजोबा मला सांताक्लॉज खेळणी खाऊ देईल का. मग नाना त्याला सांगायचे की हो, चांगल्या मुलांना तो खेळणी खाऊ देतो, तो नक्कीच तुलाही देईल. मग त्याचा सांताक्लॉजवरील आणि आपल्या चांगुलपणावरील विश्वास कायम राहावा म्हणून नानाच कधीकधी रात्री एखादं चॉकलेट त्याच्या उशीखाली ठेवायचे. सकाळी उठल्यावर विचारायचे, अरे सांताक्लॉज आला होता का. नाही आजोबा, मला माहीत नाही, मी तर रात्री झोपलो होतो. मग ते सांगायचे, अरे बघ अंथरुणात, शोध तरी, म्हणजे तुला कळेल की तो आला होता किंवा नाही. मग त्याला चॉकलेट मिळालं की हा जाम खुश व्हायचा की सांताक्लॉज खरोखर आहे आणि त्याने मला चॉकलेट आणून दिलं म्हणून. आज त्याच्या 31व्या वर्षीही मी त्याच्याशी या विषयावर बोलतो तर तो म्हणतो की माझा या गोष्टीवर विश्वास आहे. आपली भावना असेल तर सांताक्लॉज खरोखरच खेळणी आणून देतो यावर माझा विश्वास आहे. हाही श्रद्धेचा भक्तीचाच एक सुंदर आविष्कार आहे. श्रद्धा नसली की माणसाचे जीवन भरकटत जाते. कोल्हापूरला आमच्याकडे एक मोलकरीण होती. एकदा तिच्याबरोबर तिचा 4थीत शिकणारा मुलगाही आला होता. मी त्याच्या शिक्षणाची चौकशी केली तर ती म्हणाली, आता त्याचे पुढे काय होणार कोण जाणे, शाळेसाठी वह्या पुस्तके फी कपडे कुठून आणू. मी तिला सांगितलं, त्याचं शिक्षण असं मध्येच सोडू नको, त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च मी देईन. तो शिकला न शिकला तरी तुला त्याला जेवायला घालायलाच हवं, तेव्हा बाकी त्याचा सर्व खर्च मी देईन. तो 9वी 10वीत जाईपर्यंत 5-6 वर्षे शिकला आणि एक दिवस पॅन्ट टी शर्ट गळ्यात रंगीत रुमाल पान खाऊन रंगलेल्या ओठात सिगरेट असा कुठून तरी आमच्याकडे आला आणि म्हणाला, या माणसाने शाळेत डांबून माझे आयुष्य बर्बाद केले. आणि तो मोठमोठ्याने मला शिव्या देऊ लागला. मी विचारले, काय झालं तरी काय. तर तो म्हणाला, तू शिकवून मला काय दिलेस, मी आता सिनेमाची तिकिटे काळ्या बाजारात विकून दिवसाला 30-40 रुपये मिळवतो, माझं आयुष्य तुझ्यामुळे फुकट गेलं. अर्धा तास बडबडून तो निघून गेला. मी बायकोला म्हटले, तो त्याच्या पातळीप्रमाणे वागला. मी माझी पायरी सोडून वागणे किंवा त्यांच्या तोंडाला लागून तमाशा करणे योग्य नाही. पुढे मुंबईला गेल्यावर एकदा, दिवाळीला आपल्या मोलकरणीला दिवाळीची साडी दिलीस का असे मी पत्नीला विचारले. तेव्हा तिने विचारले, तुम्हाला कोल्हापूरचा अनुभव पुरेसा झाला नाही का. मी तिला सांगितलं की एक माणूस वाईट वागला म्हणून आपण आपली घराण्याची परंपरा सोडू नये. आता तिचा संपर्क वाढला आहे. तिचे स्वतःचे देणे घेणे स्वतःच्या पैशातून ती करीत असते. कोणाला साडी, कोणाला ब्लाऊज पीस, कोणाला अंगठी, असे काहीतरी कारणाने गरजूंना मदत करणे चालू असते. तिने काटकसरीने संसार केला. कोंड्याचा मांडा करून प्रसंग साजरे केले. 18-18 तास काम करून संसार उभा केला. सतत कष्ट करण्याची तिला आवड आहे. त्या कष्टामुळे तब्येतही आता नाजूक झाली आहे. पण या तिच्या कष्टामुळेच मला सांसारिक गोष्टीत फार लक्ष घालावे लागले नाही हे खरे आहे. पुण्यातील एक अनुभव आजच्या सामाजिक परिस्थितीवर दारुण भाष्य करणारा आहे. श्री बाबा महाराजांच्या मंदिरात एक शिंदेबाई मोलकरीण म्हणून कामाला होती. तिला एक 8-9 वर्षांची मुलगी होती. ती शाळेत जाणारी मुलगी शिक्षणात बऱ्यापैकी गती असणारी होती. तिची परिस्थिती लक्षात घेऊन संस्थेतर्फे तिला वह्या, पुस्तके, गणवेश वगैरेसाठी मदत आम्ही देत होतो. एक दिवस साडी नेसून आणि हातात लग्नपत्रिका नारळ घेऊन ती मुलगी आणि तिची आई माझ्याकडे आली. मी विचारलं, लग्न कोणाचं आहे? त्या एवढ्या लहान मुलीचं लग्न करतील असं माझ्या मनातही आलं नाही. आई म्हणाली, हिचंच लग्न आहे. मी विचारलं, एवढ्या लवकर लग्न का करतेस? तिला पोचणं तुला जड जात आहे का? ती अभ्यासात चांगली आहे, 60-70% मार्क मिळवते. तिची निदान 10वी तरी पूर्ण होऊ दे. आई म्हणाली, ती आता 14 वर्षांची आहे, अंगापिंडाने भरलेली आहे. तिचं रूप तुम्ही पाहताय. आम्ही झोपडपट्टीत राहतो. 10वी पुरी होईपर्यंत ती सुरक्षित राहील का? अम्मा गरिबांना कोण त्राता आहे? त्यापेक्षा ज्याची वस्तू त्याच्याकडे गेलेली बरी. हे सारं ऐकून मी विषण्ण झालो. तिने पत्रिका दिली. मी माझ्याजवळ काय होते ते 1000-2000 रुपये तिला दिले. मात्र हा प्रसंग माझ्या मनातून गेला नाही. या एकाच गोष्टीवर मी विचार करीत होतो. रात्री 2-3 वाजेपर्यंत त्या दिवशी मला झोपही लागली नाही. खरोखरच तिला कोण त्राता? मी तिला काही मदत करू शकत नव्हतो. समाज तिला मदत करणार नव्हता. जर कुणा गुंडाची नजर तिच्यावर पडली असती तर तिच्या रक्षणाला कोणीही आले नसते. पोलिसांचीही मदत झाली असती असे नाही. पुरुषी वासनेची ती शिकार झाली असती आणि म्हणूनच लौकिक शिक्षण फारसे न झालेल्या पण याच समाजात उन्हाळे पावसाळे घालवलेल्या तिच्या आईचाच निर्णय योग्य होता या निष्कर्षाला मी आलो. मुलीचं लग्न 14व्या वर्षी का करतात असा विचारच तोपर्यंत मी केला नव्हता. मुलीनं थोडं शिकावं, तिचा व्यवस्थित शारीरिक विकास व्हावा आणि मग 18-20व्या वर्षी लग्न व्हावं असं मला वाटायचं. पण या समाजाची बेबंद अवस्था पाहिली की वाटतं तिनं केलं तेच शहाणपणाचं होतं. मंदिरात येणाऱ्या प्रख्यात व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांना मी याविषयी विचारलं. सुनीलजी चिंचोळकरांनाही हाच प्रश्न विचारला. पण त्या दोघांकडूनही मला काही उत्तर मिळालं नाही. सद्गुरु हुन देव मोठा, जयास वाटे तो करंटा, सुटला वैभवाचा फाटा सामर्थ्य पिसे. म्हणून सद्गुरु पूर्णपणे देवाहून अधिक कोटी गुणे, जयासी वर्णिता भांडणे वेदशास्त्री लागली. असो सद्गुरु पदा पुढे दुजे काहीच न चढे, देव सामर्थ्य ते केवढे माया जनित.